नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा की एनडीए सरकार बिहार, अस्तंत बंगाल आनी आसामाक घुसखोरांकडच्यान मुक्त करपाक कटिबद्ध आसा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत घुवळी वखदां विरोधी कार्यदळाच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान 2025-26 वर्सा खातीर आयकर परतावो दाखल करपाची मुजत आयज राती मेरेन वाडयल्या. आनी आशिया कप क्रिकेटीत श्रीलंकेन हाँगकाँगाक 4 विकेटींनी जाल्यार युएईन ओमानाक 42 धावड्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा की एनडीए सरकार बिहार, अस्तंत बंगाल आनी आसाम ह्या वाठारांक घुसखोरांकडल्यान मुक्त करपाक कटिबद्ध आसा. काल बिहाराच्या पुर्णेयांतल्या शिशाबडी हांगा जाल्ले भौशीक बसकेंत उलोवप करतना प्रधानमंत्री मोदी हांणी सीमांचल आनी उदेंत भारतांत बेकायदेशीर घुसखोरांक लागून निर्माण जावपी गंभीर लोकसंख्या संकश्टाचेर भर दिलो. काल प्रधानमंत्र्यांनी बिहारांत 40,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आणि बुन्याद घाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी कार्यदळाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुखेल्यांच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. 2 दिसांची ही परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या ड्रग्स मुक्त भारताच्या वचनबद्धतेक बळकटी दिवपाक आणि हे ध्येय साध्य करपाक एक रोडमॅप तयार करपाक एक धोरणात्मक माची म्हणून काम करतली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोन आयोजित केल्ल्या ह्या परिषदेचो विषय संयुक्त संकल्प एक जबाबदारी असो आसा. ह्या परिषदेत देशातल्या ड्रग्सच्या धोक्याचो फुडो करपाक सगळ्या संबंधित भागधारकांनी केल्ल्या सामूहिक यत्नाचो व्यापक आढावो घेतले आणि चर्चा करतले. या वेळार मंत्री शहा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचो वर्सुकी अहवाल 2024 प्रकाशित करतले आणि ऑनलाईन ड्रग्स विल्हेवाट मोहीम सुरू करतले. 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुखेली तसेच हेर सरकारी विभागांचे भागधारकय ह्या परिषदेक हजर रावपाचे आसात. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान 2025-26 वर्षाच्या मूल्यांकन वर्सा खातीर येणावळ कर रिटर्न दाखल करपाची मुजत आणि एक दीस वाढवपाचो निर्णय घेतला. आयटीआर दाखल करपाची मुजत आयज मेरेन वाढयला. काल राती उसरा इन्कम टॅक्स इंडियान सोशल मिडियाचेर पोस्ट करून ही माहिती दिल्या. मुळात आयटीआर दाखल करपाची तारीख 31 जुलै आशिल्ली, जी 15 सप्टेंबर मेरेन वाढयल्ली. हाचे आदी 2025-26 वर्साच्या मूल्यांकन वर्सा खातीर 7 कोटी वयर येणावळ कर रिटर्न दाखल केल्यात असे आयकर खात्यान सांगला. जर कृत्रिम बुद्धिमत्ता वेगान वाढता तर नियमांनी त्याच पद्धतीन धाव घेऊक जाय असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण हिणे सांगला. नवी दिल्लीत विकसित भारत आणि फ्रंटियर टेक रेपोझिटरी खातीर एआयच्या रोडमॅपावेल्या नीती आयोगाच्या अहवालाचे प्रकाशन करताना अर्थमंत्र्यांनी हे सांगले.
AI probably is capable of giving us in situ solutions without having to remove people from where they are, but keep them there, but give them the solutions which has been waiting for decades.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम हे लेगीत ह्या कार्यावळीक हजर आशिल्ले. मेळाव्यात उलयतना वैष्णव हांणी फुडारातल्या तंत्रज्ञानात प्रभुत्व मेळोवपाची आणि प्रतिभा विकसित करपाचे गरजेचेर भर दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारत वेगान उदरगत करता असे मंत्री वैष्णव हांणी म्हळे.
अगले साल फेब्रुवरी में AI इम्पैक्ट समिट होगा. इसकी तैयारी के लिए नीति आयोग की तरफ से पूरे देश भर के सभी जिलों के साथ ग्राउंड लेवल पे जो काम हो रहा है एग्रीकल्चर में, हेल्थ केयर में, एजुकेशन में, उसको लेके समागम किया गया और जो बेस्ट प्रैक्टिसेस हैं उनको सबके साथ शेयर किया गया.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान सांगला की 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेत बसपाक विद्यार्थ्यांची उपस्थिती 75% असप अनिवार्य असा. सीबीएसईन त्यांच्या सूचनेत म्हणा की विद्यार्थ्यांची उपस्थिती आता थेट अंतर्गत मूल्यांकनाकडे जोडटले, जाका लागून 2 वर्सांच्या शैक्षणिक चक्रात नियमित सहभाग आवश्यक जातलो. जे विद्यार्थी अनिवार्य निकषांचे पालन करनात तांकां बोर्ड परीक्षेत बसपाची परवानगी दिवचे ना असे तातूंत म्हळा. बोर्डान अतिरिक्त विषय वेचपाचे नियम लेगीत ह्या वेळार स्पष्ट केल्यात. रेल्वे मंत्रालयान निर्णय घेतला की मुखावेल्या महिन्याच्या 1 तारखेपासून सामान्य आरक्षण आरक्षित जनरल तिकेटां उघडपाच्या पहिल्या 15 मिनिटांमधी फकत आधार प्रमाणित वापरकर्त्यांक आयआरसीटीसीच्या वेबसाईट आणि ॲपावरवी बुक करपाक मेळटले. सध्या हे निर्बंध फकत तात्काळ बुकिंगा खातीर लागू असतात. आरक्षण प्रणालीचे फायदे सामान्य वापरकर्त्यांमेरेन पावचे आणि त्याचा गैरवापर जावचो न्हय हे खातीर हो निर्णय घेतला असे मंत्रालयान म्हणा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावेलो खबरो. जलशक्ती मंत्रालयान पंचायती राज मंत्रालयाच्या सहकार्यान नवी दिल्लीत सरपंच संवाद राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेचे आयोजन केल्ले. विकसित ग्राम से विकसित भारत या संकल्पनेचेर केंद्रीत आशिल्ल्या ह्या परिषदेत 22 राज्यातले 75 प्रतिष्ठित सरपंच एकठांय आयले, जाणी स्थानिकीकृत शाश्वत विकास उद्दिष्टातल्या 5 विशयांचेर अर्थपूर्ण अशी चर्चा केली. रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी म्हळां की भारताचे येरादारी क्षेत्र जैव इंधन, इलेक्ट्रीक वाहनां आणि अक्षय उर्जेचो अवलंब करून शाश्वत मुळाव्या सुविधांकडेन वाटचाल करता. नवी दिल्लीत पंचजन्य इन्फ्रा कन्फ्ल्युसिव्ह 2025 उलयतना मंत्री गडकरी हांणी जलद विकास आणि पर्यावरण संरक्षणाचे संतुलन साधपाची गरज उक्तायली. भारतीय ऑटोमोबाईल उद्देगाचो आकार 22 लाख कोटी रुपयांचो आसा, जो जपानाक फाटी घालून चीन आणि अमेरिके उपरांत जगातलो 3रो सगळ्यात व्हड देश झाला. प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी हांणी सांगला की दूरदर्शन लोकांकडेन आशिल्ल्या भावनिक संबंधांक लागून काळाच्या कसोटीचेर खरे थारल्या. नवी दिल्लीत आकाशवाणी भवनात दूरदर्शनाच्या 66व्या स्थापना दिसाच्या कार्यावळीत ते उलयताले. ह्या महिन्याच्या 3 तारखेक जीएसटी काउन्सिलान नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांची मालिका जाहीर केली, जाका लागून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर कपात करून सामान्य मनशाक व्हड थाकाय मेळ्या. परिषदेन 2500 रुपयांच्या चढ विक्री मूल्य नाशिल्ल्या चपलांचेर जीएसटी 12 वेल्यान 5% केल्या. सरकारान लाकूड, गुणे आणि धातूपासून केल्ल्या मूर्तीवेलो कर दर 5% मेरेन कमी केला, जो आदी 12% स्लॅबाचो आशिल्लो. आता आम्ही भारत सरकाराच्या पर्यावरण आणि प्रोजेक्ट चिता अभियानाचा आकाशवाणीन तयार केल्लो हो खासा रिपोर्ट ऐकूया.
पूर्विल्ल्या वेदी काळा सावन धर्तरी आमची आवय आणि आम्ही तिची भुरगी पर्यावरणीय एकचार कडेन भारताचो एक प्रवास म्हणून उक्तो जाता. फाटल्या 11 वर्सांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला ही पूर्विल्ली बुद्धी घटमूट आणि व्यवहारिक कृतीन रुपांतरित झाल्या.
हमारे लिए एनवायरमेंट ये आर्टिकल ऑफ फेथ है. पूरे सृष्टि को चलाने के लिए मिल्किंग ऑफ नेचर तक तो चल सकता है, लेकिन एक्सप्लॉइटेशन ऑफ नेचर नहीं चल सकता है.
प्रोजेक्ट टाइगर आणि प्रोजेक्ट लायन ते महत्वाकांक्षी प्रोजेक्ट चिता मिरेन राष्ट्रांत सुवात घटमूट केल्या आणि ह्यो जाती पुनर्स्थापित केल्यात. आज भारतात संसारातल्या सगळ्यांत चड रानटी वाघांची संख्या नोंद झाल्यात. आशियातल्या शिवांची संख्या 891 मेरेन वाढल्या आणि फाटल्या दशकात त्यांची संख्या 70% महत्वाची वाढ झाल्या.
आज भारत की धरती पर चीता लौट आए हैं और इन चीतों के साथ ही भारत की प्रकृति प्रेमी चेतना भी पूरी शक्ति से जागृत हो उठी है.
आमच्या ओलभुई वाठाराक धर्तरीचे मूत्रपिंडा असे म्हणतात आणि त्यांच्या कडेन लक्ष वचपाक लागला. आता भारतात 91 रामसर स्थळां असात, ती आशियातली सगळ्यात उचेली असून स्थलांतरित सुकणी आणि पर्यावरणाची राखण करतात. एक पेड मा के नाम मोहिमेक लागून 142 कोटी वयर झाडां लावून पर्यावरण शास्त्रात भावनेन विळना. मजगती रानांचो आवाज वाढत गेला, ताका लागून भारतातल्या सैमीक कार्बन सिंकान वाढ झाल्या. स्पष्ट धोरणावरवी लोकांच्या सहभागातल्या सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपण खाला सगळ्यां खातीर 5वो भलायकेन भरिल्लो आणि सुरक्षित फुडार तयार करपा खातीर वावुरता.
काल राती दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर झाल्या मॅचीत श्रीलंकेन हाँगकाँगाक 4 विकेटींनी हारयले, जाल्यार दुसऱ्या मॅचीत युएईन ओमानाक 42 धावड्यांनी हारयलो. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य राज्यां बिहार, झारखंड, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि अस्तंत बंगालातल्या 101 सुवातेर मोठ्या प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणें म्हळां की एनडीए सरकार बिहार, अस्तंत बंगाल आनी आसामाक घुसखोरां कडल्यान मुक्त करपाक कटिबद्ध आसा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत घुवळी वखदा विरोधी कार्यदलाच्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे उक्तावण करतले. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळान 2025-26 वर्सा खातीर आयकर परतावो दाखल करपाची मुजत आयज राती मेरेन वाडयल्या. आनी आशिया कप क्रिकेटीन श्रीलंकेन हाँगकाँगाक 4 विकेटींनी जाल्यार युएईन ओमानाक 42 धावड्यांनी हारयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजेच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.